आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चा अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ॲपचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। डिजिटल जोडणी कुणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये प्रतिपादन। ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई द्विपक्षीय चर्चा। म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलकांवर लष्करानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 24 जणांचा मृत्यू तर 47 जण जखमी। आणि रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर याघी यांना जाहीर। आणि आता बातम्या विस्तारानं। लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो 3 चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकीट काढण्यासाठीचं मुंबई 1 हे ॲप आणि ITI मधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
8 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं। डिसेंबरपासून इथून उड्डाणं सुरू होतील। यामुळे 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं मुंबई हे देशातलं पहिलं महानगर झालं आहे। या विमानतळामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल, कृषी मालाला भाव मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
इस नए एयरपोर्ट से महाराष्ट्र के किसान यूरोप और मिडल ईस्ट के सुपर मार्केट से भी जुड़ जाएंगे, यानी किसान की ताजा उपज, फल फूल सब्जी और मछुआरों के उत्पाद तेजी से ग्लोबल मार्केट तक पहुंच पाएंगे। इस एयरपोर्ट से यहां आसपास के छोटे और लघु उद्योगों के लिए एयरपोर्ट की लागत कम होगी, यहां निवेश बढ़ेगा, नए उद्योग नए उद्यम लगेंगे।
यावेळी प्रधानमंत्र्यांनी लोकनेते दिबा पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले। भूमिगत मेट्रोच्या कामात अडथळे आणल्याबद्दल त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीका केली। 26/11 मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भातल्या माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली।
काँग्रेस की इस कमजोरीने आतंकवादियों को मजबूत किया, देश की सुरक्षा को कमजोर किया, जिसकी कीमत देश को बार बार जाने गमाकर चुकानी पड़ी।
GST च्या दरकपातीमुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये खरेदीचे विक्रम तुटले, त्यामुळे स्वदेशीवर जोर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा केलं। हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका निभावेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले।
केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा GDP 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे। हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे, म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सीमध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल, कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही।
या विमानतळाच्या परिसरात 3री मुंबई आणि वाढवण परिसरात 4थी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल, तसंच मुंबई मेट्रो 3 ही देशातली सर्वाधिक लांबीची मेट्रो असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमिपूजन केलं होतं याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली। तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं।
यंदाच्या अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। 2 दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते, आम्ही मदतीची मागणी केली, त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय। मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील, कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात।
या विमानतळामुळे देशातली अनेक ठिकाणं मुंबई आणि नवी मुंबईशी जोडली जातील। वर्षाला 9 कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेलं हे विमानतळ 2 लाख रोजगार निर्माण करेल असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। येत्या 20 वर्षात 2000 नवीन विमानतळ उभारली जाणार आहेत, त्यात वाढवण विमानतळाचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितलं। राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते।
डिजिटल जोडणी आता कुणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट राहिलेली नसून तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत यशोभूमी इथं 9व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2025च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
जो देश कभी 2G को लेकर स्ट्रगल करता था आज उसी देश के लगभग हर जिले में 5G पहुंच चुका है. इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन 2040 की तुलना में 6 times बढ़ चुका है. मोबाइल मैन्युफैक्चरिंग में 28 times और एक्सपोर्ट में 127 times की वृद्धि हुई है.
2014 6 crore इंटरनेट वापरकर्ते होते. आज ही संख्या 94 crore अधिक झाली आहे. जगातले 20% मोबाईल वापरकर्ते भारतात असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं मुंबईतल्या देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटननं स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना सांगितलं. स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म स्टुडिओलाही भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या 3 चित्रपटांचं चित्रीकरण ब्रिटनमध्ये होणार आहे. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत 1,00,000 pounds भर पडेल आणि 3,000 रोजगार निर्माण होतील असं स्टार्मर म्हणाले. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सकाळी विमानतळावर स्वागत केलं. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधल्या 125 उद्योजकांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे. व्यवसाय सुलभतेच्या धोरणातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडवण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाला सांगितलं. उद्योजकांसाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टार्मर उद्या मुंबईतल्या राजभवनात द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील.
म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर लष्करानं पॅराग्लायडरनं टाकलेल्या बॉम्बमुळे झालेल्या स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले आहेत. तसंच 6 ऑक्टोबर रोजी सागाईंग प्रांतात बौद्ध उत्सवासाठी जमलेल्या 100 जणांच्या जमावावर लष्करानं हल्ला केला. रसायनशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमो किटागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे. रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामुळे वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं, पाण्यातून प्रदूषित घटक दूर करणं यासारख्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आंध्र प्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 6 कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बँकेची KYC प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष CA शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 app प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. डिजिटल जोडणी कुणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये प्रतिपादन. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई द्विपक्षीय चर्चा. म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलकांवर लष्करानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू तर 47 जण जखमी. आणि रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार सुसुमो किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर याघी यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.